सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि वाढदिवसांचं इकडे सुरू आहे सेलिब्रेशन. सगळ्यात आधी कल्पेशच्या भावाचा असतो वाढदिवस. कल्पेशने मला 3 दिवसांपासून सांगून ठेवलेलं आहे की बाबरे आज बबनचा वाढदिवस आहे, बबन त्याचा भाऊ, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्की पाठवायच्या. सो बबन हॅपी बर्थडे. इतकं प्रेम करणारा भाऊ आहे तुझ्याजवळ, त्यामुळे उस भाई को हमेशा अपने साथ बनाए रखना. वा वा आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदचा आला होता कॉल बाय द वे. आनंदच्या बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. नाव आहे तसं ललित जाधव. ललितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विशाल म्हणतोय की त्याच्या बेस्ट फ्रेंडचा सलीमचा आज वाढदिवस असतो. सलीमला सुद्धा हॅपी बर्थडे. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत सगळ्यांना हॅपी बर्थडे. तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स बॅक टू बॅक. थोडंसं वाढती येतात, मजा आते राहो.